नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी. शिक्षण आणि रोजगारासाठी उपयुक्त महाचतुर AI चॅटबॉटचं लोकार्पण. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर. न्यायव्यवस्थेत तांत्रिक बदल अपरिहार्य, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचं प्रतिपादन. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट. छत्रपती संभाजीनगर आणि परभणीचं तापमान सलग दुसऱ्या दिवशी 43 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल दिल्लीत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. येत्या 5 वर्षांच्या काळात द्विपक्षीय व्यापार 5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचं या कराराचं उद्दिष्ट आहे. याअंतर्गत येत्या 15 वर्षात न्यूझीलंड भारतात 20 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करेल. तसंच 5,000 भारतीयांना न्यूझीलंडमध्ये रोजगारासाठी तात्पुरता व्हिसा मिळेल. त्यांना 3 वर्षांसाठी तिथे राहता येईल. या करारामुळे न्यूझीलंडहून भारतात आयात होणाऱ्या 54% अधिक वस्तू करमुक्त होतील. यामुळे दोन्ही देशातला व्यापार दुप्पट होईल अशी आशा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,
भारत और न्यूजीलैंड के बीच जो द्विपक्षीय व्यापार समझौता न्यूजीलैंड के वाणिज्य मंत्री टॉड बैकले और मेरे बीच कई वर्षों से बातचीत के बाद तय हुआ, जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और न्यूजीलैंड के प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन दोनों के बीच फाइनल हुआ और कुछ ही महीनों में फिर वो भारत और न्यूजीलैंड के बीच बड़े पैमाने पर व्यापार भी बढ़ाने का एक साधन बनेगा.
महाचतुर AI चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या चॅटबॉटचं काल मुंबईत लोकार्पण तसंच सामंजस्य करार पार पडले त्यावेळी ते बोलत होते. युवकांना कौशल्य प्रशिक्षण रोजगार उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा चॅटबॉट म्हणजे राज्य शासनानं तयार केलेला अशा प्रकारचा देशातला पहिलाच अभिनव उपक्रम आहे. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं सक्तीचं करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत टॅक्सी रिक्षा चालकांच्या विविध संघटनांसोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मराठीतून बोलण्याला कोणाचीही हरकत नाही, मात्र यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या निर्णयाला मुदतवाढ कधीपर्यंत द्यायची हा निर्णय आज घेतला जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. कुणाचाही रोजगार बुडणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
रोजगार निर्मिती हे आमचा पहिला उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे. ह्या कारणांमुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. परंतु शेवटी तुम्ही जर असं म्हणाल आम्ही महाराष्ट्रात राहू व्यवसाय करू परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार मराठी बोलणार नाही हे चालणार नाही.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावर सरकार आजही ठाम असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्रात काम करायचं असेल तर मराठी यायलाच हवी असा पुनरुच्चार त्यांनी केला. न्यायव्यवस्थेत तांत्रिक बदल अपरिहार्य असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित न्यायव्यवस्थेतील तांत्रिक प्रगती या विषयावरच्या व्याख्यानात ते काल बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल प्रणालींचा न्यायव्यवस्थेत वाढता वापर हा काळाचा प्रवाह असून या बदलांना विरोध न करता त्यांचं संधींमध्ये रुपांतर करावं असं ते म्हणाले. त्याचबरोबर न्यायनिर्णय प्रक्रियेत मानवी संवेदनशीलता आणि विवेकही आवश्यक असल्याचं मेघवाल यांनी नमूद केलं. दरम्यान सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत संविधान जागरण अभियानाचा समारोप काल मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संविधान निर्माता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगर ही कर्मभूमी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं ते म्हणाले. आपल्या संविधानात सांगितल्यानुसार अधिकारापेक्षा कर्तव्य आणि बंधुभाव अधिक महत्वाचा असल्याचं मेघवाल यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इसकी बात संविधान में बाबासाहेब ने की, बंधुत्व बढ़ाना है, भाईचारा बढ़ाना है, कल ही आप महापौर जी कार्यक्रम तो करना, ये संविधान की प्रस्तावना का पाठ है. संविधान में बाबा साहब लिख के गए कि समानता के ये अनुच्छेद हैं, आर्टिकल स्वतंत्रता के ये अनुच्छेद हैं, लेकिन मैं समाज पे छोड़ता हूँ कि भाईचारा बढ़ाने का काम करेंगे.
संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे, महापौर समीर राजूरकर यावेळी उपस्थित होते. आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेशाचा अर्ज राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभेतल्या भाजपच्या खासदारांची संख्या आता 113 झाली आहे. राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, स्वाती मालिवाल आणि राजेंदर गुप्ता यांनी शुक्रवारी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 3 खासदार राहिले आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
शेत रस्ते होतील सुलभ, शेतीचा वाढेल मान, आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान, रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास, महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास, बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल, चिखल आणि खड्ड्यांचा संपेल आता काळ.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास त्याची चौकशी करून कठोर कारवाईचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पुण्यातल्या ILS विधी महाविद्यालय प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सदर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचं शुल्क 6% व्याजासह परत करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी शासनानं नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण आणि महाविद्यालयांमधल्या शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. बोगस बियाणं ओळखण्यासाठी बियाण्यांची DNA टेस्ट केली जाणार असून उत्पादन कंपन्या आणि विक्रेत्यांनी बियाणे कायदा आणि नियंत्रण आदेशांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते काल पुण्यात कृषी महाविद्यालयात बियाणे उत्पादक संस्था आणि विक्रेते यांच्या खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेत आगामी हंगामासाठीची पूर्वतयारी, बियाण्यांचं नियोजन, उपलब्धता आणि वितरण यावर सविस्तर चर्चा झाली. दरम्यान राज्यातल्या कृषी साहित्य विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल बंद पाळला. बियाणं बोगस निघाल्यास कृषी विक्रेत्याला जबाबदार धरलं जातं, हा प्रकार थांबवावा या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. बीड शहरातल्या कृषी साहित्य विक्रेत्यांनी या बंदला प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली होती. जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथून ही यात्रा निघाली आहे. वैजापूर इथं आमदार रमेश बोरनारे तर गंगापूरमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी या यात्रेचं स्वागत केलं. आज ही यात्रा कन्नड चाळीसगाव मार्गे धुळ्यात पोहोचणार आहे. राज्यात अनेक भागात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. विदर्भात अकोला इथं काल सर्वाधिक 46.9 तर अमरावती इथं 46.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तर नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणीत 43.5 तर बीड इथं 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानं आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार करण्याबाबत यंत्रणांनी जनजागृती करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आरोग्य विभागानं सर्व स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये शीत कक्ष उभारावेत, तसंच सर्व विभागांनी समन्वयानं संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही गौडा यांनी दिले. पूरग्रस्त तसंच पूरप्रवण गावांमधील रस्ते आणि पुलांची तपासणी, जलशुद्धीकरण तसंच साथरोग प्रतिबंधक औषधं, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इत्यादीची व्यवस्था करावी. प्रत्येक विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करावा असे निर्देशही त्यांनी दिले. बीड जिल्ह्यात परळी, माजलगाव, धारूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काल तहसील कार्यालयावर पीक विम्यासाठी आंदोलन केलं. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लवकरात लवकर देण्यात यावा, पीक विम्याचे जुने निकष पूर्ववत करण्यात यावेत, कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यात यावा यासह इतर मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी. शिक्षण आणि रोजगारासाठी उपयुक्त महाचतुर AI चॅटबॉटचं लोकार्पण आणि रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.